दुसरे इतिहास अध्याय 13 अबियाची कारकीर्द। इस्रायलाचा राजा यराबामाच्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी अबिया यहुदाचा राजा झाला। त्याने यरुश्लेमेत 3 वर्ष राज्य केले। मिखाया ही अबियाची आई, गिबा नगरातील उरिएलची ती कन्या। अबिया आणि यराबाम यांच्यामध्ये लढाई झाली। अबियाच्या सैन्यात निवडक 4 लाख बलवान व धाडसी योद्धे होते। अबियाने लढाईत त्यांचे नेतृत्व केले। यराबामाकडे 8 लाख सैन्य होते। यराबाम अबियाशी युद्ध करायला सज्ज झाला। एफ्रायमाच्या डोंगराळ प्रदेशातील समाराईम पर्वतावर उभे राहून अबिया म्हणाला, यराबाम आणि समस्त इस्रायल लोकांनो ऐका, दाविद आणि त्याचे पुत्र यांनी इस्रायलावर सर्व काळ राज्य करावे असा इस्रायलाच्या परमेश्वर देवानेच त्यांना अधिकार दिला आहे, हे ध्यानात घ्या। देवाने दाविदाशी तसा मिठाचा करारच केला आहे, पण नबाटाचा पुत्र यराबामाने त्याचा स्वामी जो राजा त्याच्या विरुद्ध बंड केले। नबाट हा दाविदाचा पुत्र शलमोनाच्या सेवकांपैकी एक होता। मग कुचकामी आणि वाईट मनुष्यांशी यराबामाची दोस्ती झाली। यराबाम आणि ही वाईट माणसे शलमोनाचा पुत्र रहबाम जेव्हा याच्या विरुद्ध होती, रहबाम जेव्हा तरुण आणि अनुभवी होता, त्यास यराबाम आणि त्याचे अधम मित्र यांच्यावर वचक बसवता आला नाही। आता तुम्ही लोकांनी परमेश्वराचे राज्य म्हणजे दाविदाच्या पुत्राची सत्ता असलेल्या राज्याचा पराभव करण्याचा निश्चय केला आहे। तुमची सेना मोठी आहे आणि यराबामाने तुमच्यासाठी देव म्हणून बनवलेली सोन्याची वासरे तुमच्याकडे आहेत। परमेश्वराचे याजक आणि लेवी यांना तुम्ही हकलून लावले नाही का? हे याजक अहरोनाचे व लेवीचे वंशज आहेत। त्यांच्या जागी तुम्ही आपले याजक नेमले नाही का? अशा गोष्टी इतर देशातले लोक करतात। कोणीही उठून एक गोरा किंवा 7 एडके आणून स्वतःवर संस्कार केला की तो जे खोटे देव आहेत त्यांचा याजक बनतो, पण आमच्यासाठी परमेश्वर हाच आमचा देव आहे। आम्ही त्याच्याकडे पाठ फिरवलेली नाही, त्याचा त्याग केलेला नाही। परमेश्वराची सेवा करणारे याजक अहरोनाचे वंशज आहेत। लेवी त्यांना परमेश्वराच्या सेवेत मदत करतात, परमेश्वरास ते होमारपणे करतात। तसेच दररोज सकाळ संध्याकाळ सुवासिक धूप जाळतात। मंदिरातील शुद्ध मानलेल्या मेजावर समर्पित भाकरी मांडतात। रोज संध्याकाळी ते सोन्याच्या दीपवृक्षावरील दिवे लावतात। आम्ही आपल्या परमेश्वर देवाची काळजीपूर्वक सेवा करतो, पण तुम्ही परमेश्वरास सोडले आहे। पहा, खुद्द परमेश्वर आमच्या बाजूचा आहे, तोच आमचा शास्ता असून त्याचे याजक आमच्या बाजूला आहेत। तुम्ही जागे व्हावे व परमेश्वराकडे यावे म्हणून देवाचे याजक कर्णे वाजवत आहेत। इस्रायल लोकांनो, आपल्या पूर्वजांचा परमेश्वर याच्या विरुद्ध लढू नका, कारण त्यामध्ये तुम्हास यश येणार नाही। पण यराबामाने सैन्याच्या एका तुकडीला अबियाच्या सैन्यामागे दबा धरून राहायला सांगितले। ह्या प्रकारे ते यहुदाच्या आघाडीस होते व त्यांनी अबियाच्या सैन्याला पाठीमागून वेढा घातला। यहुदातील या सैन्याने जेव्हा आपल्या भोवताली पाहिले तेव्हा यराबामाच्या सैन्याने आपल्याला मागून पुढून वेढल्याचे त्यांच्या लक्षात आले। तेव्हा यहुदा लोकांनी परमेश्वराचा धावा सुरू केला आणि याजकांनी कर्णे वाजविले। मग अबियाच्या सैन्यातील लोकांनी जयघोष केला। त्याच वेळेस देवाने यराबामाच्या सैन्याचा पराभव केला। अबियाच्या यहुदा सैन्याने यराबामाच्या इस्रायली सैन्याचा पाडाव केला. इस्रायल लोकांनी यहुदा समोरून पळ काढला. देवाने यहुदाच्या हातून इस्रायल लोकांचा पराभव केला. अबियाने केलेल्या या दारुण पराभवात इस्रायलचे 500,000 योद्धे मारले गेले. अशा प्रकारे त्यावेळी इस्रायल लोक हरले आणि यहुदा जिंकले. आपल्या पूर्वजांचा परमेश्वर देवावर विसंबून राहिल्यामुळेच यहुदा सैन्याने विजय मिळवला. अबियाच्या सैन्याने यराबामाच्या सैन्याचा पाठलाग केला. बेथेल, यशाना आणि एफ्रोन ही नगरे आणि त्यांच्या आसपासची खेडी एवढा प्रदेश यराबामाकडून अबियाच्या सैन्याने जिंकला. अबियाच्या हयातीत पुन्हा यराबाम डोके वर काढू शकला नाही. परमेश्वराने यराबामावर प्रहार केला आणि तो मेला. अबियाचे सामर्थ्य मात्र वाढले. त्याने 14 पत्नी केल्या. त्यास 22 पुत्र आणि 16 कन्या झाल्या. इद्दो या भविष्यवाद्याच्या नोंद वह्यांमध्ये अबियाने केलेल्या इतर सर्व गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत.